93.5 Red FMP.
Alare ala sangram ala.
सुपर इज 93.5 रेड एफएम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. मागच्या आठवड्यात 4-5 दिवस मुंबईमध्ये होतो आणि ऑफिसच्याच कामानिमित्त गेल्यामुळे छान अशा मस्त 3 का 4 का 5 का 6 का कितीतरी स्टार्स असलेल्या हॉटेलमध्ये आम्हाला उतरवलं होतं. हॉटेलच्या रूममध्ये त्या स्वीटमध्ये चक्क बाथटब. आयुष्यात मला बाकी कुठल्याही लक्झरीने फार मी असा काही हे होत नाही. गाडी माझी अगदी स्वस्तातली स्वस्त आहे. कपड्यांवर खर्च करावा असंही मला कधी वाटलं नाहीये. आलिशान बंगला असावा किंवा 3-4 बेडरूमचं घर असावं असं तर कधीच मला वाटलं नाहीये. पण एकच गोष्ट मला लक्झरी म्हटल्यावर हवी हवीशी वाटते, ती म्हणजे बाथटब. बाथटब बघितल्यावर मी असा थोडासा वेड्यासारखा होतो. पण आता परवा 4 दिवस मुंबईत होतो तेव्हा एकदाही तो बाथटब मी भरला नाही. का तर आपल्याकडे पुण्यात पाणी नाहीये, मराठवाड्यात पाणी नाहीये, विदर्भात पाणी नाहीये. त्यामुळे मी हळहळलो आणि मुंबईच्या माझ्या मित्राला म्हटलं, खूप इच्छा होती रे या बाथटबला भरावं, तुडुंब थोडस त्यातनं पाणी सांडावं, त्यात डुबक्या माराव्यात आणि छान चहाचा एक लांब मोठा असा ग्लास भरून तो बाथटबच्या बाजूला पिक्चर मध्ये करतात तसा ठेवून ते एक एक सिप त्याची घेत राहावी. पण नाही रे मला हे नाही जमणार. तर तो म्हटलं, अरे पण मुंबईत पाण्याचा प्रॉब्लेम नाहीये तसा आणि मुंबईचं पाणी वाचून ते काय थोडीच पुण्याला जाणार आहे. पण म्हटलं, नाही सिम्बॉलिझम पण एक गोष्ट असते. माझा मित्र म्हटला, अरे कसलं डोंबल्याचं तुझं सिम्बॉलिझम, कोण बघणार आहे, कोणाला कळणार आहे की तू इथे बाथटब मध्ये आंघोळ केलीस का नाही केली. हा आता तू समजा एकटा नसशील बाथटब मध्ये उतरणार तर गोष्ट वेगळी. अरे एकटा नसशील उतरणार म्हणजे मी त्याला विचारलं, काय इथे काय मीटिंग घ्यायची आहे का बाथटब मध्ये सगळ्यांची. हे मुंबईची लोक म्हणजे ना काही बोलतात. कमिंग अप इन जस्ट अ बिट, मुंबईची मॉर्निंग नंबर 1 करणारी आर जे मलिष्का बरोबर माझ्या झाल्या गप्पा, कारण ती चालली आहे इटलीला. पण त्याच्या आधी सुपरहिट गाणं. नाईन्टी 93.5 रेड एफ एम बजाते रहो.